नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. सिक्कीमांत जोडणी आणि मुळावी बांदावळ सुदारपाक सरकारान सगळ्यांत चड प्राधान्य दिला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. प्रधानमंत्री सिक्कीम राज्याच्या 50व्या स्टेटवूड कार्यावळींत उलयताले. तांणी सिक्कीम हे उदेतेचे स्वर्ग अशें वर्णन केले. प्रधानमंत्र्यांनी सिक्कीम राज्याच्या पर्यटनाची उफाट ताक सांगतना थळाव्या लोकांच्या फायद्या खातीर ह्यो संधी पुरायपणान विकसीत करपाची केंद्राची वचनबद्धताय परतून अधोरेखित केली. सेंद्रीय आणि सैमीक शेती सिक्कीमांक मेळिल्ले यश पुराय देशा खातीर आदर्श थारता अशें तांणी सांगले.
पूरब का स्वर्ग सिक्कीम, ऑर्किड का गार्डन सिक्किम, इसका अप्रतिम सौंदर्य, यहाँ की शांति, यहाँ का आध्यात्मिक आनंद, ये अनुभूति बड़े सौभाग्य से मिलती है. आज मैं यहाँ के ऑर्किड्स को भी देखने गया था. मेरे लिए जितना समय तय हुआ था मैं ज्यादा ही समय वहाँ बिता रहा था.
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्राबाबू नायडू हांच्या सयत आज विशाखापट्टणम हांगा गुगल क्लाउड इंडिया AI हबचो बुनयादी फातर बसयलो. ह्या निमतान मेळाव्याक संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव हांणी सांगले, देश व्हडा प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, प्रगत चीप डिझायन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रगिन्यानाच्या मळार मुखार वता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मेक इन इंडिया दृष्टीकोणाखाला भारत एक विश्वासपात्र जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन भागीदार म्हण नेटान उदेता अशें तांणी मुखार सांगले.
That entire ecosystem requires both software leadership and hardware leadership. And that is what has changed in the last decade. When Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji started the Make in India program, one of the first things he focused on was electronics manufacturing. Today, mobile phone has become the single most exported item in our country. And this is just the beginning.
रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगला की भारतान आपल्या नागरिकांक सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास अणभव दिवपा खातीर आपली येरादारी व्यवस्था जागतिक दर्जा प्रमाण तयार करची पडटली. आयज नवी दिल्लीत बस वॉर्ट इंडिया कॉन्क्लेव 2026 कार्यावळीक ते संबोधित करताले. देशातल्या येरादारी वाठाराचे लक्ष आता फकत खर्चा मेरेन मर्यादित ना, पूण दर्जेदार आणि सोयीचे वटेन मुखार सरला. देशभरातल्या उच्च दर्जाच्या महामार्गाच्या विकासाक लागून प्रवास वेळ खूप उणो झाला आणि जोडणी सुधारल्या असे त्यांनी नदरेक हाडले. वेगान, सुरक्षित आणि पर्यावरणाक टिकाऊ येरादारी वाढोवपा खातीर देशभरात 36 ग्रीन एक्सप्रेस महामार्ग तयार करतात अशी माहिती त्यांनी दिली.
We are making good highways, and that is one of the reason now it is very easy that taking the public transport, it is to be economically viable and it is also very very comfortable. We inaugurate the road from Delhi to Dehradun. Previously it was 8 to 9 hours, now we can go within 2 hours. At the same time we are making 36 green express highways which are very important.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज नॅशनल काउन्सील ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हळ्यारूच NCERT वरवीं चालू शिक्षणीक सत्रा खातीर उजवाडायल्या पाठ्यपुस्तकांची उपलब्धताय, छापणावळ आनी वितरण हाचो नियाळ घेतलो. तशेंच राज्य आनी केंद्रीय प्रदेशांतल्या स्टॉक स्थितीचोय नियाळ मंत्री प्रधान हांणी घेतलो. राज्य अधिकाऱ्यांकडेन आणि वितरण एजन्सीकडेन समन्वयाची तपासणी करून खास करून गांवगिऱ्या वाठारातल्या विद्यार्थ्यांक पुस्तकां वेळार पावोवपाची खात्री केल्या. कार्यबळांत बायलांचो समान वांटो ही सामाजीक आणि अर्थिक गरज असा असे कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया हांणी सांगला. विकसित भारत उभारपाक बायलांक सशक्त करप हे केंद्रस्थान असा असे तांणी सांगले. ही असा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी कॅज्युअल न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर असप गरजेचे असा. पिराय 21 ते 50 वर्सां. अर्ज करपाक निमाणी तारीख 17 मे 2026 असा. कोंकणी भाषेचे गिन्यान, तशेंच इंग्लीश कोंकणी आणि कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी आल्तिनो पणजी गोवा 403001 हाका सादर करचो. हवामान. वाढत्या तापमानापासून कामगारांच्या संरक्षणाखातीर सरकारान देशव्यापी उष्णतेच्या लाटेची शिटकावणी दिल्या. वाढत वचपी तापमान आणि उष्णताय ल्हाराचो प्रतिकूल परिणामापासून कामगार आणि मजुरांक राखण दिवपा खातीर सरकारान राज्य आनी केंद्र शासित प्रदेशांक पत्रां जारी केल्यात. कामगारांक सुरक्षेचे उपाय बेगोबेग चालीक लावपा खातीर उद्देग आनी बांदकाम कंपनी गरजेच्यो दिखाळ दिवपाचो सल्लो राज्यांक दिला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.